ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्नसोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले.
लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं, इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है. इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही हैं. साथियों, मुझे इस बात की खुशी है, इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं.
आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी यानिमित्तानं केलं. आर्थिक समृद्धीसह सागरी सुरक्षिततेची हमी देणारा हिंदी महासागर आणि परस्पर विश्वासावर असणारी देशांची भागीदारी हे भारताचं स्वप्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्समध्ये केलं. उच्चस्तरीय बैठकीनंतर सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशल्समधील सहकार्य आणि स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी ही सामायिक जबाबदारी असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्सच्या संसदेला संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या बालबेडा जंगल परिसरात नक्षलींनी लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष शोधमोहीम राबवली. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, BDDS आणि CRPFच्या संयुक्त पथकानं काल आणि परवा ही कारवाई केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल, असं ते म्हणाले. लेबनन, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय कराराला हिजबुल्लाचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांनी विरोध केला आहे. हा करार लेबननच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान लेबननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली आहे. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली. व्हेनेझुएलामध्ये आजही सकाळी अराग्वा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. फ्रान्सच्या ईशान्य भागात आज स्काय डायव्हिंगसाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला. मेर ते मोझेल प्रांताचे प्रतिनिधी एव्ज सेग्यू यांनी ही माहिती दिली. नॅन्सी शहराजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती निवारण पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. जून महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 53,022 कोटी रुपये समभाग विक्रीद्वारे काढून घेतले आहेत. मात्र महिन्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत दुसऱ्या 15 आठवड्यात विक्रीचा जोर काहीसा ओसरला असून विशिष्ट समभागांच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकंही कार्यान्वित करण्यात आली. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. आयर्लंडच्या 154 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर काही धावांच्या फरकानं बाद झाले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 8 षटकात भारताच्या 4 बाद 54 धावा झाल्या होत्या. TET पेपरफुटीमधल्या आरोपींना भिवंडी जिल्हा न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या पेपर विक्रीसाठी झालेले आर्थिक व्यवहार, यात आंतरराज्य रॅकेट कार्यरत होते का, या सर्व बाबींच्या तपासासाठी पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मान्य केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत PV नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिलं, असं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.